आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 26 मार्च 2023. विषय वास्तव सोनेरी मजकूर याको प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगीवरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही अशा पित्यापासून ती देणगी येते. उत्तरदायी वाचन योहान उत्पत्ती. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे शब्दाच्यात सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. धडा उपदेश बायबल पासून कुलुसियो. आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही नेहमी देवाचे जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे आभार मानतो. देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले. जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे, सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत, सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले. उत्पत्ती. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन. तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझे नाव मोठे करीन. लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील. जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जे लोक तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले. लोट त्याच्या बरोबर गेला. यावेळी अब्राम 75 वर्षांचा होता. अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावाला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या वंशजांना देईन. ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली. उत्पत्ती. देव अब्राहमाला म्हणाला, तुझी बायको सारा हिला मी नवीन नाव देतो. तिचे नाव सारा असे होईल. मी तिला आशीर्वादित करीन. मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल. राष्ट्रांचे राजे तिच्यापासून निपजतील. अब्राहमाने देवाला लवून नमन केले. परंतु स्वतःशीच हसून तो म्हणाला, मी 100 वर्षांचा आहे. मला मुलगा होणे शक्य नाही. आणि सारा 90 वर्षांची आहे. तिला मूल होऊ शकणार नाही. देव म्हणाला, नाही. मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याचे नाव तू इसहाक ठेव. मी त्याच्याशी करार करीन. तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंतर असेल. उत्पत्ती. अब्राहम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते. तेव्हा परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंत ऋतूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. उत्पत्ती. परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. सारा गरोदर राहिली आणि अब्राहमाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. अब्राहमापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले. इसहाक जन्मला तेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता. इब्री. विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले. जेव्हा देवाने अब्राहमाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञा पालन केले आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसताना देखील तो बाहेर पडला. विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपर्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तो देखील तंबूत राहिला कारण ते दोघेही अब्राहमाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते. ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतः देव आहे अशा नगराची ते वाट पाहत होते. आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांस होती आणि अब्राहमाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ती त्यांना मिळाली. करिंथ करांस. म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे. आम्ही धीर सोडत नाही आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे जे नाश पावत आहे तशांसाठी ते आच्छादित आहे. या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये जो देवाच्या प्रतिमेचा आहे. कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश होवो त्याने तो प्रकाश आमच्या अंत करणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौरवाच्या ज्ञानात दाखवावा. म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरूपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावित नाही पण जे दिसत नाही पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे पण जे दिसत नाही ते अनंतकालिक आहे. करिंथ करांस. ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते डोळ्यांनी पाहिले नाही कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंत करणाने जे उपजविले नाही ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो. एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्या त्याला समजत नाहीत कारण त्यांची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते कारण पवित्र शास्त्र म्हणते. इतिहास. महिमा पराक्रम शोभा विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा हे राज्य तुझेच आहे. या सगळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस. देवा आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव सर्व प्रकारची वास्तविकता निर्माण करतो, त्याचे विचार हे आध्यात्मिक वास्तव आहेत। त्याच्या विज्ञानात असण्याचे वास्तव आणि क्रम समजून घेण्यासाठी आपण खरोखर जे काही आहे त्या सर्वांचे दैवी तत्व म्हणून देवाला गणना करून सुरुवात केली पाहिजे। आत्मा, जीवन, सत्य, प्रेम एक म्हणून एकत्र आणि देवासाठी शास्त्रवचनीय नावे आहेत। सर्व पदार्थ, बुद्धी, शहाणपण, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत। हे त्याचे गुणधर्म आहेत, अनंत दैवी तत्व, प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण। कोणतेही शहाणपण शहाणपणाचे नाही तर त्याची बुद्धी आहे। कोणतेही सत्य सत्य नाही, कोणतेही प्रेम सुंदर नाही, जीवन हे जीवन नाही परंतु दैवी आहे, चांगले नाही पण चांगले देव देतो। आत्मा त्याच्या स्वतःच्या शुद्ध आणि परिपूर्ण कल्पनांच्या गुणाकाराला आशीर्वाद देतो। एका मनाच्या अनंत घटकांपासून सर्व स्वरूप, रंग, गुणवत्ता आणि प्रमाण उत्पन्न होते आणि हे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही मानसिक आहेत। त्यांचे आध्यात्मिक स्वरूप केवळ आध्यात्मिक इंद्रियांद्वारेच ओळखले जाते। आत्म्याचे विश दैवी तत्व किंवा जीवनाची सर्जनशील शक्ती प्रतिबिंबित करते, जे मनाच्या बहुविध स्वरूपांचे पुनरुत्पादन करते आणि संयुक्त कल्पना मनुष्याच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवते। झाड आणि औषधी वनस्पती त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही प्रसार शक्तीमुळे फळ देत नाहीत, परंतु ते सर्व समाविष्ट असलेल्या मनाचे प्रतिबिंबित करतात। म्हणून भौतिक जग म्हणजे नश्वर मन आणि माणूस एक निर्माता। वैज्ञानिक दैवी सृष्टी अमर मन आणि देवाने निर्माण केलेले विश्व घोषित करते। सृष्टी सदैव प्रकट होत असते आणि ती त्याच्या अतुलनीय स्त्रोताच्या स्वरूपातून सतत प्रकट होत राहिली पाहिजे। नश्वर संवेदना हे दिसणे उलट करते आणि कल्पनांना साहित्य म्हणतात। अशा प्रकारे चुकीचा अर्थ लावला गेल्याने दैवी कल्पना मानवी किंवा भौतिक श्रद्धेच्या पातळीवर घसरलेली दिसते, ज्याला मर्त्य मनुष्य म्हणतात। परंतु बीज स्वतः मध्ये आहे। केवळ दैवी मन सर्व आहे आणि सर्व पुनरुत्पादित करते। जसे मन गुणाकार आहे आणि मनाची अनंत कल्पना, मनुष्य आणि विष उत्पादन आहे। आत्मा अशी समज प्रदान करतो जो चेतना उत्थान करतो आणि सर्व सत्याकडे नेतो। ही समज बौद्धिक नाही, विद्वत्ता प्राप्तीचा परिणाम नाही, हे सर्व गोष्टींचे वास्तव आहे। सर्व काही चांगले किंवा योग्य देवाने बनवले, जे काही निरुपयोगी किंवा अपायकारक आहे ते त्याने बनवले नाही, म्हणून ते अवास्तव आहे। उत्पत्तीच्या विज्ञानामध्ये आपण वाचतो की त्याने जे काही बनवले होते ते सर्व त्याने पाहिले आणि पहा ते खूप चांगले होते। पाप, आजारपण आणि मृत्यू हे वास्तवापासून रहित मानले पाहिजे कारण ते चांगले आहेत देवा। पदार्थ आणि वैद्यकीय विज्ञानाच्या तथाकथित नियमांनी कधीही नश्वरांना संपूर्ण, सुसंवादी आणि अमर बनवले नाही। आत्म्याद्वारे शासत असताना मनुष्य सुसंवादी असतो। आध्यात्मिक कायदा रद्द करण्यासाठी देवाने कधीही भौतिक कायदा तयार केला नाही। जर असा भौतिक कायदा असेल तर तो आत्मा देवाच्या वर्चस्वाला विरोध करेल आणि निर्मात्याच्या शहाणपणाला विरोध करेल। विज्ञान दर्शविते की भौतिक परस्पर विरोधी नश्वर मते आणि विश्वास नेहमीच त्रुटीचे परिणाम उत्सर्जित करतात, परंतु नश्वर मनाचे हे वातावरण नैतिक आणि आरोग्यासाठी विनाशकारी असू शकत नाही। जेव्हा ख्रिश्चन विज्ञानाने त्वरित आणि चिकाटीने विरोध केला, सत्य आणि प्रेम या मानसिक दुर्बलतेवर उतारा देतात आणि अशा प्रकारे अस्तित्व टिकवून ठेवतात। विज्ञान हा शब्द योग्य रीतीने समजला जातो तो केवळ देवाच्या नियमांना आणि त्याच्या विश्वाच्या शासनाशी संबंधित आहे, ज्यामध्ये मनुष्याचा समावेश आहे। यावरून व्यावसायिक आणि सुसंस्कृत विद्वानांना असे आढळून आले आहे की ख्रिश्चन विज्ञान त्यांची सहनशक्ती आणि मानसिक शक्ती वाढवते, त्यांची चारित्र्याची धारणा वाढवते, त्यांना तीव्रता आणि व्यापकता देते आणि त्यांच्या सामान्य क्षमतेपेक्षा जास्त करण्याची क्षमता देते. मानवी मन या आध्यात्मिक समजुतीने उत्प्रोत अधिक लवचिक बनते, जास्त सहनशीलता करण्यास सक्षम होते. स्वतःपासून काहीसे सुटते आणि कमी विश्रांतीची आवश्यकता असते. अस्तित्वाच्या विज्ञानाचे ज्ञान माणसाच्या सुप्त क्षमता आणि शक्यता विकसित करते. हे विचारांचे वातावरण वाढवते, मनुष्यांना व्यापक आणि उच्च क्षेत्रांमध्ये प्रवेश देते. हे विचारवंताला त्याच्या अंतर्दृष्टी आणि दूरदर्शितेच्या मूळ हवेत वाढवते. लोकप्रिय ख्रिश्चन धर्माच्या मर्यादित प्रदर्शनामध्ये आध्यात्मिक शक्तीचा अभाव शतकानुशतके श्रम शांत करत नाही. आध्यात्मिक शारीरिक नव्हे, चेतना आवश्यक आहे. पाप रोग आणि मृत्यू यांपासून सुटका झालेला मनुष्य खरी उपमा किंवा आध्यात्मिक आदर्श सादर करतो. धर्म आणि वैद्यक प्रणाली शारीरिक वेदना आणि सुखांवर उपचार करतात, परंतु येशूने अशा कोणत्याही कारणामुळे किंवा परिणामामुळे होणाऱ्या दुःखांना फटकारले. युग जवळ येते जेव्हा अस्तित्वाच्या सत्याची समज खऱ्या धर्माचा आधार असेल. सध्या मनुष्य हास्यास्पद समजण्याच्या भीतीने हळूहळू प्रगती करतो. ते फॅशन, अभिमान आणि भावनेचे गुलाम आहेत. कधीतरी आपण शिकूया की आत्मा या महान वास्तुविशारदाने विज्ञानात स्त्री आणि पुरुष कसे निर्माण केले. आपण क्षणभंगूर आणि खोटेपणाने कंटाळले पाहिजे आणि आपल्या सर्वोच्च स्वाभिमानाला अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट जपली पाहिजे. विज्ञानात मन पदार्थ निर्माण करत नाही आणि पदार्थ मनाची निर्मिती करत नाही. कोणत्याही नश्वर मनाला निर्माण किंवा नष्ट करण्याची शक्ती किंवा अधिकार किंवा शहाणपण नाही. सर्व काही एका मनाच्या अगदी देवाच्या नियंत्रणाखाली आहे. जर तुम्हाला हे समजले असेल की नश्वर अस्तित्व ही आत्मफसवणुकीची अवस्था आहे आणि अस्तित्वाचे सत्य नाही. नश्वर मन सतत नश्वर शरीरावर खोट्या मतांचे परिणाम निर्माण करत असते आणि ते असेच चालू राहील. जोपर्यंत नश्वर त्रुटी सत्याद्वारे त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित होत नाही, जे नश्वर भ्रमाचे गॉसमर जाळे काढून टाकते. पदार्थ कल्पनाशील नश्वर मन शक्तीने बनलेले आहे, परंतु सर्व शक्ती दैवी मन आहे. विचार शेवटी सर्व स्वरूपात पदार्थ आणि रंगात समजले आणि पाहिले जाईल, परंतु भौतिक साथीशिवाय. जेव्हा आपण परमात्म्याशी आपला संबंध पूर्णपणे समजून घेतो, तेव्हा आपल्याला त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही मन असू शकत नाही. दुसरे कोणतेही प्रेम, शहाणपण किंवा सत्य नसते. जीवनाची दुसरी कोणतीही भावना नसते आणि पदार्थ किंवा त्रुटीच्या अस्तित्वाची जाणीव नसते. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गूढ सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानव जातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.